नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरी सुरज कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। भारतीय जनता पक्षान लोकसभा वेचणुकेच्या जाहीर प्रसाराचो नाल काल फोडलो। भाजपाच्या दोनूय उमेदवारांनी काल पणजे ग्रामदेवी महालक्ष्मीक नाल्ल धरून दोनूय उमेदवारांच्या जाहीर प्रचाराक सुरुवात केली। उत्तरेचे उमेदवार श्रीपाद नाईक तशेंच दक्षिणेचे उमेदवार पल्लवी धेंपो हांणी आदिदेवीचे दर्शन घेतले। बरोबर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष सनातन शेट तानावडे तशेंच हेर आमदार मंत्री आशिल्ले। उपरांत पणजे फुडाऱ्यांची जनसभा जाली। विकसीत भारता खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हात बळकट करूंक अबकी बार 412 संकल्प भाजपा प्रणीत एनडीएन केला। भाजपान 370 खासदारांची मोख दवरल्या। हातूंत गोंयच्या भाजपा वतीन दोनूय कमळां जमा करपाचो संकल्प करताना दोनूय उमेदवारांक खासदार म्हणून वेचून हाडपाचो उलो फुडाऱ्यांनी ह्या सभेत मारलो। खासदार श्रीपाद नाईक हांणी आपल्या खासदारकीचे कार्यकाळांत गांवांनी उदरगतीची कामां केल्यात, लोकांक ती दिसतात, विरोधकांक दिसनात। भाजपाचे कार्यकर्ते आनी फुडारी एकठांय वावरून लोकसभेचे दोनूय सुवातो जिखतले असो विश्वास मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उक्तायलो। आज दोनूय उमेदवार तांच्या मतदारसंघांनी प्रचार सुरू करतले। श्रीपाद नाईक उत्तरेत मया सावन जाल्यार पल्लवी धेंपो वास्को आनी दाबोळे प्रचार करतल्यो। काँग्रेस पक्षाच्या गोंयचे लोकसभेचे दोनूय उमेदवार आयज निश्चित जावंक शकतात। काँग्रेस पक्षाचे केंद्रीय वेंचणूक समितीची बसका आयज नवी दिल्लीत जावपाची आसा। हे बसकेत उत्तर आनी दक्षिण गोंयच्या उमेदवारांच्या नांवाचेर चड करून शिक्को बसतलो। उत्तर गोंयच्यान 3 जाल्यार दक्षिणे 4 उमेदवारांची नांवां वयर येत आसा। गोंय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्ल्या ते म्हायते प्रमाण हे बसके उपरांत राती मेरेन दोनूय उमेदवार जाहीर जावंक शकतले। गोंयचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्टा आनी हेर फुडाऱ्यांच्या पक्षाच्या केंद्रीय फुडाऱ्या बरोबर गोंयच्या दोनूय काँग्रेस उमेदवारांविशी आयज दिल्लीत बसका जातली। इतले मजगती काँग्रेस पक्षान उमेदवारांची 7वी वळेरी जारी केला, तातूंत गोंयच्या उमेदवाराचे नाव ना। पणजे शारात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांक लागून जावपी धुल्लाचे प्रदूषण, येरादारी गाठखळी आनी सुरक्षेविशी मुंबयच्या गोंय स्थित न्यायालयात 2 जनहित याचिकांचेर काल खंडपीठा मुखार सुनावणी जाली। शारात रस्ते खणून चालू आशिल्ल्या कामांक लागून सगळ्याक धुल्ल जाता। प्रदूषणान लोकांक श्वासाची दम्याची दुयेसां जावंक लागल्यात, दुयेंती वाढूंक लागल्यात, शारात हवेचो दर्जो पडला। राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळान हवेच्या दर्जाचेर देखरेख दवरपी यंत्रणा बसयली ना अशी फिर्याद खंडपीठाक बरयल्ले चिटयेत फिर्यादींनी केल्या। स्मार्ट सिटी प्रकल्पाची 35 कामां पुराय जाल्यात, 12 उरल्यात। कंत्राटदारांक कामां 31 मे मेरेन पुराय करूंक सांगल्यात। उपरांत धुल्ल्याचे प्रदूषण आसचेना अशें सरकारान खंडपीठाक सांगले। खंडपीठान सुनावणी आयज दवरल्या। कामां पुराय जाय मेरेन धुल्ल्याचे प्रदूषण सुरळीत, येरादारी आनी सुरक्षेचे नदरेन कित्या पावलां उखल्यात ते विशीं खंडपीठान सरकाराकडच्यान जाप मागल्या। दिल्ली सरकारच्या सोरो धोरणाचे घोटाळ्याचे केशीत दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका केल्ल्या अटकेचो निशेध करून इंडी आघाडीच्या विरोधी पक्षांनी काल पणजे आझाद मैदानाचे निदर्शनां केली। आम आदमी पक्ष, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, शिवसेना, उद्धव ठाकरे पंगड, शरद पवार, एनसीपी आनी हेर फुडारी ह्या निदर्शनात वांटेकार जाल्ले। आझाद मैदानाचेर खबराकारांकडे उलोवपाचो बेत इंडी आघाडीन केल्लो। मात सुरवेक इंडी आघाडीचे फुडारी आनी आमदाराक आझाद मैदानाचेर वचूंक पुलिसांनी आडायले। निदर्शनकर्त्याक आझाद मैदानाचेर वचूंक आडोवप हाचे वयल्यानूच भाजपाक लोकसभा वेंचणुकेंत हरपाचो भंय आसा अशी टिका आप फुडारी अमित पालेकार हांणी केली। विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाय, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर निदर्शनांनी वांटेकार जाल्ले। अरविंद केजरीवाल हांका केल्ली अटक ही असंविधानीक आसा, ही गजाल लोकशायेच्या आड। मोदी सरकार विरोधकांक भितर उडोवन वेंचणूक जिखूंक सोदता। अरविंद केजरीवाल हांका ताकतिकेन मुक्त करचे अशें इंडिया आघाडीन मागला। रोहित मंसरात परत एक फावट पणजेचे महापौर जातले। पणजे महापौर आनी उपमहापौराचे वेंचणुके खातीर एकूण दोनूच अर्ज आयिल्ल्यान दोनूय उमेदवारांची बिनविरोध वेंचणूक निश्चित जाल्या। महापौर पदा खातीर रोहित मंसरात हांचो जाल्यार उपमहापौर पदा खातीर संजीव नायक हांचो एकूच अर्ज आयला। एका परस चड उमेदवारी अर्ज येत जाल्यार आज दोनूय पदां खातीर वेंचणूक जावपाची आशिल्ली, आतां वेंचणूक जावची ना। रोहित मंसरात हांचो महापौर म्हण हो तिसरो कार्यकाळ आसतलो। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो।